नमस्कार, मी पराशर स्कीममधून अभय बोलतोय. पराशर स्कीममधून अभय बोलतोय सर. मी सर, आमचा आज एक इव्हेंट होता हॉस्पिटल अनलिमिटेड नावाचा, त्या रिगार्डिंग तुम्हाला कॉल केला सर. सर, तुम्ही इव्हेंट लावू शकता का आमच्या? सर, मी पराशर कंस्ट्रक्शन मधून बोलतोय. सर, आमचा आज एक इव्हेंट होता ऑप्शन अनलिमिटेड नावाचा. या इव्हेंटमध्ये आमच्या प्रोजेक्टचे एक्झिबिशन होणार आहे आणि तुम्हाला त्याबद्दल माहिती दिली जाईल सर. आणि जर तुम्ही कुठला प्रोजेक्ट आवडला सर तुम्हाला, तुम्ही आमचं सर बुक करताय सर, तर त्यावर तुम्हाला ऑफर आणि डिस्काउंट भेटेल सर. तुम्ही येऊ शकता का आमच्या इव्हेंटला डेक्कनमध्ये प्रवास बरोबर? बरं.